हरि ओम नमो हिरण्यमाहवेशे नान्ये दिशांच पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनां पतये नमो नमस्तस्पिंजराय त्विषीमते पतीनां पतये नमो नमो बभ्रुषाय विव्याधिनेनानां पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्रायाततावीने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताया हन्त्या यवनानां पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृतायौषधीनां पतये नमो नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः कृष्णवीताय धावते सत्त्वनां पतये नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः कक्षुभाय निषङ्गिणे एस्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वैञ्चते परिवैञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचैरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः श्रुकाविभ्यो जिघागसद्भ्यो मुष्णकां पतये नमो नमो सिमद्भ्यो नक्कञ्चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय पुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्चयानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटेकाचा आता सादर करतो. ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मत्रंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर 1990 वेळ संध्याकाळी 7:30 तर माया अपासमेंट ध्यान मंदिर केंद्रातील नेहमीच्या कार्यक्रमाच्या अखेरीस स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. भगवद्गीतेच्या एकेका श्लोकात जे सांगितलं तसं आपलं आचरण घडलं पाहिजे. गीतेतील श्लोकामधून भगवंत 4 शब्द सांगतात, त्यावर ज्ञानोबा 100 शब्द सांगतात आणि तेच मी 1000 शब्द वापरून विस्ताराने स्पष्टीकरण करून सांगतो. पण ते ऐकल्यावरही आपल्यामधील राग मत्सर द्वेष टाकले जात नाहीत, कारण ते टाकायला अवघड आहेत परंतु ते टाकले पाहिजे. माऊली म्हणतात, तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे साम्राज्य हाती आले, मग तो सुखभोगी अपुरे आपण की आपलं सुख जे त्याला म्हणजे आपल्याला एक तुकडं होत आत्तापर्यंत जे आपल्याला सापडत नव्हतं, वस्तुता जवळच असतानाही ते गवसल्यावर मात्र स्वरूपानंद म्हणतात, निधान सन्निध तरी घोरपणी इतस्तत भ्रमरो मी ज्ञान किरण दर्शने आता तत् प्रकाश अंतर्यामी. स्वामी स्वरूपानंदानी ज्ञानाच्या प्रकाशाला तत् प्रकाश म्हटलं तो आपल्या लक्षात येत नाही. कमी भ्रमल्यामुळं आपण इष्टानिष्ट सुखदुःखामध्ये बुडून जातो, रागलोभामध्ये लाभालाभामध्ये सापडतो. एखादा दुर्धर रोग जडला तर खचून जातो, कारण आपण परस्वाधीन झालो तर प्रेमाने आपले कोणी काही करील की नाही याची आपल्याला खात्री नसते. आपण याआधी इतराशी प्रेमाने वागलो असलो तर आपल्याला प्रेम मिळणार. हेराल तसेच बोलतो एक दोष सांगतायत. एक लेखक होता, त्याचा दंत वैद्यावर राग होता. दंत वैद्यावर नेहमी टीकात्मक व्यंगात्मक लेख लिहायचा. परंतु दुर्दैवाने त्याचा एकदा अचानक दात थरकून दुखू लागला. तेव्हा नाईलाजाने त्याला दंत वैद्याकडे जावे लागले. दंत वैद्य त्याला उंच खुर्चीवर बसवतो आणि त्याची दाढ चिमट्यात पकडून विचारतो, तुम्हीच का ते लेखक? आमच्यावर टीकेची झोड उठवणारे? आता दाखवतो तुम्हाला माझा अहंगा. दात वर खाऊन त्याने असे विचार द्यावत लेखक बिचारा काय करणार? असे आपले व्यवहार असतात. त्यात प्रेम येणार कुठून? प्रेमाने संसार केला असेल तर बायको मुले म्हातारपणी प्रेमाने विचारतोच करतील. आपण शेजारी कुटुंबाचा कधी विचार करीत नाही, त्याला काही दिलं नाही, उलट त्याच्याकडूनच आपल्याला काय मिळेल याचाच आपण विचार केला. त्याच्या आडी अडचणीत मग तिला धावलो नाही, कारण आपल्याला दुसऱ्यांच्या उठाठेवी करून काय मिळणार हे आपले तत्वज्ञान. या उलट ज्ञानोबांची हे विश्वची माझी गरज, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची धारा. मरतानाही एखादा मनुष्य म्हणतो, कुणी कुणी आपलं नाही बरं हेच खरं. यांना कुणी विचारत नाही, कारण यांनी जन्मात कोणाची कधीही विचारपूस केली नाही. आपले जीवन सरळ शांतपणे प्रेमाने आणि विनम्र भावाने जगायला गीता ज्ञानेश्वरी सांगते. त्याप्रमाणे आपण प्रेमाने वागूया. नाही का ग, समोरच्या सावित्रीला विचारतात तेव्हा ती गडबडून म्हणते, मी सर्वांशी प्रेमानच वागते स्वामीजी. त्यावर स्वामीजी सर सर्वजण हात खोळा भरून जातो. पुढील केंद्र 27 ऑक्टोबर 1990 शनिवारचे संध्याकाळी 7:30 माया पटण ध्यान मंदिर केंद्रातील कार्यक्रमाचा समारोप करताना स्वामीजी बोलतायत, आपण सर्वजण एक कुटुंबच आहोत, आपली सुखदुःखे सामायिक आहेत. चांगला माणूस निर्माण करणे घडवून हेच एक महत्वाचे कार्य आहे, हेच मूलभूत ध्येय आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे हा सत्वगुण. असा हा सत्वगुण कसा वृद्धिंगत होईल ते असणार पाहायचे आहे. त्याच्या स्त्रियांची दुःख फार आहेत. हे कृत्यांश कार्य हे स्त्रियांची दुःख दूर करण्याचे आहे. त्यांच्या मनाला तिथे दिलासा मिळावा. त्यांची दुःख आपल्याला जितकी कमी करता येतील तेवढी करावी. आपल्या मागे मंडळ आहे ही भावना त्यांच्या सतत जागी राहिली पाहिजे. 50, 60, 100 वर्षे हे मंडळ उत्तम कार्य कसे करील हे पाहावे. तेथे कोणालाही पैसे दिले आणि ते बुडाले हे शक्य नाही. आता हे कार्य आपोआप वाढणारे आहे. सर्वांनी एकोप्याने ते कार्य करायचे आहे. माझं तुझं करू नये. शुद्ध परमार्थ ज्ञानेश्वरी दासबोध गीता यामध्ये सांगितलेला आपल्याला वाढवायचा आहे. परमार्थ म्हणजे आनंद, स्वार्थ म्हणजे दुःख. जन्माला आल्यापासून संसार सुरू होतो. अन्न वस्त्र आच्छादन हे दैवाधीन, संसार आपल्या हातात नाही. परमार्थ मात्र आपल्या हातात आहे. हा परमार्थ अगदी सहज आहे. संसारात दुःख मिश्रित सुख आहे, परमार्थात मात्र सुखच आहे, मोक्ष सुख. आणि तेही याच मानव जन्मात मिळवायचे आहे. अनंत सुख ज्या गावाला गेलो असता तो गावच सुटून तो गावच आपण होऊन जातो. तसे घडविण्यासाठी तरी केंद्र आहे. तरी उमसत पुढील केंद्र रविवार दिनांक 28 ऑक्टोबर रविवार सत्संग. स्वामीजी बोलतायत, आज चौथा रविवार आपला सत्संगाचा दिवस. इथे काही प्रश्न आलेले आहेत. पहिलाच प्रश्न आहे श्री देवदत्त लेडी यांचा. ते विचारतायत, अनुग्रहानंतर यथाशक्ती साधना चालू आहे, माझे दोष लक्षात येऊ लागले आहेत, तथापि स्वामींना अपेक्षित असा फरक अद्याप होत नाही, कृपया मार्गदर्शन करावे. स्वामीजी, यथाशक्ती साधना चालू आहे हे ठीक आहे, आपले दोष लक्षात येऊ लागले आहेत हेही चांगले आहे, परंतु अपेक्षित फरक अद्याप जाणवत नाही तर तोही हळूहळू जाणवेल. अद्याप आपल्यावरील दोष पूर्णपणे लक्षात आलेले नाही. उदाहरणार्थ मत्सर हा दोष चालकाला फार सतावतो. स्वामीजी माझ्याकडे बघत नाही, आमच्याकडेच बघतात असे वाटायला मूळ अहंकारच कारणीभूत आहे. स्वामी ज्यांच्याकडे पाहतात तो किंवा ती आणि मी एकच आहोत असा बोध व्हायला हवा. त्यांच्यासाठी ध्यान नाम साधना आणखी वाढवायला पाहिजे. पुढचा प्रश्न, ध्यानाला बसल्यानंतर वृत्ती सारख्या उठतच असतात, त्यांच्याशी न लढता म्हणजे साक्षी राहून कशाच्या आधारे सामना करायचा? स्वामी, हा जोगळेकरांचा प्रश्न आहे. मला एकदा श्वास घेऊ दे. तसा श्वास घेतल्यानंतर संसाराच्या रणांगणात लढण्यासाठी म्हणजे उठणाऱ्या उष्टीकडे साक्षी भावाने पाहण्यासाठी मी आत्माच आहे हा दृढ संकल्प धरूनच ज्ञानाचा अभ्यास करावा आणि ज्ञान झाल्यानंतर लढण्याची वेळच येत नाही. पुढचा प्रश्न आहे प्राध्यापक सुभाष साबदे यांचा. प्रपंच आणि व्यवहार जसा भ्रम वाटतो तसा सद्गुरूंनी केलेला उपदेशही भ्रम होत असतो. स्वामी मी देह आहे हा भ्रम काढण्यासाठी सोहम सोहम गोखणे हाही भ्रमच आहे म्हणून अहम सोहम दोन्ही अवस्थात त्या मावळतात. जेव्हा सद्गुरूकडून निभ्रम अवस्थेची सुनूत करते तेव्हा हाही भ्रमच आहे कळतो. परंतु लाख वेळा गोखल्याशिवाय सोहम कळत नाही म्हणून संतावर सद्गुरूवर विश्वास ठेवूनच म्हणजे त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून मी सत्यपानंद आहे असे गोठायला लागतो. नंतर सद्गुरूचे प्रेम सोहम मधला अहम ही मावळतो हे एका साथ्याने दुसरा काका काढण्यासारखेच आहे. पायात मोडलेला काका काढण्यासाठी दुसरा काका वापरतात आणि पायातला काका निघाल्यानंतर दोन्ही काचे सुटून देण्यात तसे आहे. घडाळाकडे पाहत हरिओम तसत म्हणून स्वामीजींनी सत्संग बोलला. हरिओम तसत
अबीर गुलाल उदंत अबीर गुलाल उदंत अबीर गुलाल उदंत नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा कथा पाहिली अबीर गुलाल उदयत रंग 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 अबीर गुलाल उदयत रंग नाथा घरी नाचे माझा कथा पाहिली नाथा घरी नाचे माझा नाथा घरी नाचे माझा उंबरठ्याशी कैसे शिऊ आम्ही जातीहीन उंबरठ्याशी कैसे शिऊ आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा कथा पाहिली नाथा घरी नाचे माझा कथा पाहिली वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग संगना चंद्रभागेच्या पाण्याने अंग संगना विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पाहिली नाथा घरी नाचे माझा सखा पाहिली आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सुखामळे नाम घेता
सुखमणे नाम अधिता सुखमणे नाम अधिता भक्त होई दंगा नाथ घड़ी नाथ माजा कथा पांडी नाथ घड़ी नाथ माजा कथा पांडी अबीर गुलाल उदय तरंग अबीर गुलाल उदय तरंग नाथ घड़ी नाथ माजा कथा पांडी
तुझा लाडका मुरलीने मारी हसा ईशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हसा मुरली वाजे अयोध्या नगरी अयोध्या नगरी मारिला तो रावण मारिला तो रावण लंका दिली विभीषणा मुरली ने मारी हका यशोदे तुझा लाडका मुरली ने मारी हका मुरली वाजे गोकुल नगरी मुरली वाजे गोकुल नगरी मारिला तो कंस वैरी मारिला तो कंस वैरी भुलविला गोपिका मुरली ने मारी हका यशोदे तुझा लाडका मुरली ने मारी हका मुरली वाजे पंढरपुरी मुरली वाजे पंढरपुरी उभा आहे ते वरी उभा आहे ते वरी जनी म्हणे माझा सखा मुरलीने मारी हका जनी म्हणे माझा सखा मुरलीने मारी हका यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका मुरलीने मारी हका
सद्गुरु कृपेने ध्यानामध्ये काही काही वेळेला सखोल साक्षीत्व जाणवते आहे, परंतु ज्या वेळेला ते जाणवायला सुरुवात होते त्याच वेळी वेळेच्या मर्यादेमुळे ध्यान विसर्जित करावे लागते व दिवसभराच्या कामाच्या व्यापात स्वतःला पूर्णपणे झोपून द्यायला लागते। अशा वेळी क्षण मात्र मिळत असलेले साक्षीत्व व्यवहारात उतरताच मावळून जाते आणि मग सर्व कर्माचे कर्तृत्व फळ यामध्ये खूप गुंतून पडायला होत। ध्यानासाठी वेळ कसा मिळवावा हे गणित समजत नाही आणि कामाकडे तर पाठ फिरवता येत नाही। ध्यानासाठी वेळ कसा मिळवावा आणि कंसात वाढवावा असं म्हटलं हे गणित समजत नाही आणि कामांकडे तर पाठ फिरवता येत नाही। स्वामीजी यातून कसा मार्ग काढावा? ध्यानात मिळालेले साक्षीत्व व्यवहार काळी टिकून राहावे यासाठी काय करावे? थोडेफार तरी टिकावे की ज्यायोगे कामातून व्यग्रता निर्माण होऊ नये अशी तळमळ वाटते. कारण या व्यग्रतेमुळे पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या ध्यानावर विपरीत परिणाम होतो आहे. शिवाय काम करतानाही एक प्रकारचे नैराश्य निरुत्साह अनेकदा जाणवत राहतो. कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. प्रश्न आहे, ध्यान करताना सखोल साक्षीत्व जाणवते आहे असं म्हटलेलं आहे. सखोल साक्षीत्व जाणवत आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ध्यान म्हणजे साक्षीत्व, दृष्टित्व अथवा साक्षीत्व ही ध्यानाची गुरु किल्ली आहे. मनाचा साक्षी, विचारांचा साक्षी, विकारांचा साक्षी, कर्माच्या प्रेरणेचा देखील ध्यानाच्या वेळेला साक्षी, कर्मफळाच्या विचाराचा साक्षी. साक्षी याचा अर्थ काहीही संबंध नसलेला, दुरून पाहणारा, अलिप्त, तटस्थ. ज्या वेळेला साक्षीत्व जाणवायला सुरुवात होते त्यावेळी वेळेच्या मर्यादेमुळे ध्यान विसर्जित करावे लागते असं म्हटलेलं आहे. ध्यानातलं साक्षीत्व जाणवतं म्हणजे काय हे मी आधी तुम्हाला सांगतो. ध्यानाचं साक्षीत्व किंवा सखोल साक्षीत्व असा शब्द आहे. ध्यानामधलं साक्षीत्व म्हणजे केवळ विचार सोडून देणं हा तर साक्षीत्वाचा अभ्यास झाला. विचारांनी उठावं आणि आपण असं ठरवावं की आपण या विचारापासून वेगळे आहोत, हा विचार आपल्याला नको म्हणून विचाराचा त्याग करायचा. हा साक्षीत्वाचा अभ्यास झाला. या अभ्यासाकडे देखील उत्साहाने आपण पाहू. आपण कौतुक करावं की कसे विचार चुकार आहेत, एवढा मी सोडतो आहे तरी देखील अचानक कुठून तरी येतो. उत्साहाने या खेळाकडे आपण पाहू, कौतुकाने पाहावं, आनंदाने पाहावं. जसं एखादा अवखळ छोट मूल आपण कडेवर घ्यावं, ते खिशातली डायरी काढ, डायरी आपण ठेवेपर्यंत चष्मा ओढतो, चष्मा सावरेपर्यंत पेन ओढतो, आपण कसं कौतुकाने पाहतो की अरे एक करत असताना दुसरं, दुसरं करत असताना तिसरं, उसंतच देत नाहीये. तसं आपल्याला देखील चुकून आत येणाऱ्या विचारांकडं आपण उत्साहाने कौतुकाने पाहावं, पण बाजूला सारावं. आपण चष्मा मुलाच्या हातात देत नाही, त्याची पकड जरी घट्ट असली तरी काहीतरी करून तो काढून घेतो. आपण विचाराच्या पकडीत सापडायचं नाही, आणि जर सापडलो तर 5 मिनिटांनी कौतुक वाटावं की काय मातब्बरी आहे, मी एवढा खंबीर बसलेला विचाराला चुकवण्यासाठी तरी विचारांनीच मला चुकवलं. असं थोडस आनंदाने ध्यान करावं, उत्साहाने ध्यान करावं. नाहीतर खरं म्हणजे हाच विचार करायला बसलेला आहे असा ध्यानाला बसलाय, मरगळला आहे, साक्षीत्व जमणं अवघड आहे असा एक बुडाशी विचार ठेवलेला आहे. आणि वो विचार कमी होत आहेत याची वाट पाहत बसलाय, विचार कमी होत नाहीयेत असं म्हणतोय. पाऊण तासाने, एक तासाने, दीड तासाने गजर झाला, म्हणतो विचारातच उठलो.
याचा संकल्प होता की आपण साक्षीत्व न राखता विचारांकडून पराभूत होणार आहोत, याचा संकल्प होता. हाच उत्साहाने विचारांकडे वेगळेपणाने पाहत नव्हता, हाच विचार करायला बसलेला होता. आणि ध्यानातून उठल्यानंतर तक्रार करतो आहे की ध्यान चांगलं होत नाहीये, अजून विचार खूप येतात. विचार तूच करतोय, खूप येतात म्हणजे विचारांचं येण्याचं काम आहे, ते येणारच आहे. तू ते करतोयस आणि तू ते करायचे नाहीयेत, तू त्यांना बाजूला ठेवायचं आहे. तुझी एक सीमारेषा आहे, त्या सीमारेषेच्या आत तू राहायचं आहे, ती ओलांडून तू पुढे यायचं नाहीयेस. इथपर्यंत विचाराला इथं ठेवायचं, ते मेंदूत आणायचं नाहीये. उठेल पण मी सोडून देणार आहे, अशा प्रकारचा निर्धार आहे, निश्चय आहे. हा निश्चय म्हणजे साक्षीत्वाचा अभ्यास. साक्षीत्व जमलेलं नाहीये, विचार येतोय पण सोडून देतोय, हा आहे साक्षीत्वाचा अभ्यास. असं होता होता मात्र विचारांचा वेग खरंच कमी होतो, कारण प्रत्येक विचार अडवला जातो साक्षीत्वाच्या विचारांमुळे, साक्षीत्वाच्या वृत्तीमुळे, साक्षीत्वाच्या भावनेमुळे. त्यामुळे विचारांचा फ्लो कमी होतो, ओघ कमी होतो. आणि मग त्यामुळे देखील ध्यानात कित्येकांना शांत वाटत, विचारांचा वेग कमी झाला म्हणून सुद्धा शांत वाटत. पण जरी विचारांचा वेग कमी झाला तरी विचाराला तीच ट्रीटमेंट आहे, विचाराला ती साक्षीत्वाने सोडून द्यायचं. साक्षीत्वाने सोडून दिल्यानंतर लगेच दुसरा विचार उठतो असंही कित्येकांचं होत. तर काही जणांना असं होतं की विचार सोडून दिल्यानंतर, विचार सोडून दिला साक्षीत्वाने, हा विचार राहतो, म्हणजे साक्षीत्वाचा विचार राहतो पण अन्य विचार समोर आलेला नसतो. असं असल्यामुळं तो असं म्हणतो की विचारांचा वेग बराच कमी झालेला आहे. साक्षी हा विचारच आहे, साक्षी ही वृत्तीच आहे, लक्षात घ्या. ध्यान देखील वृत्तीच आहे. अशा रीतीने साक्षीत्वाची आठवण राहिली आणि विचार शून्यता मात्र अजून लक्षात आलेली नाही, तर विचार संपला एवढा विचार शिल्लक राहिला. या पातळीवरही काही जणांचं ध्यान असतं. त्यामुळे ते म्हणतात एक विचार संपला, पुढचा विचार अजून उठला नाही, मध्ये शून्य आहे, हे काही आम्हाला समजत नाही. विचार संपला हे समजतं पण शून्य समजत नाही. याचं कारण साक्षी विचार करतच असतो, समोरचा विचार संपलेला आहे अशा विचारात साक्षी असतो. त्यामुळे कोणता तरी विचार आहे म्हणून विचार संपूर्ण संपले असं लक्षात येत नाही, शून्य लक्षात येत नाही. पण त्याच दरम्यान अभ्यासाने अशीही एक गोष्ट घडते की साक्षीला समजतं की समोर विचार नाहीये, पण समोर विचार नाहीये याचा सारखा विचार उठत नाही. तर साक्षी केवळ जाणतो की विचार संपलेला आहे, समोर कोणताही विचार नाही, आणि साक्षी थांबतो, पाहत थांबून राहतो. त्यामुळे साक्षी विचार देखील फार आहे असं जाणवत नाही आणि समोरही कोणताही विचार नाही, अशी विचार शून्यता कालांतराने त्याला मिळते. की साक्षीही विचार संपलाय विचार संपलाय असं सारखं म्हणत नाहीये आतून. असं जर म्हणत असेल साक्षी तर तोही विचार समजावा आणि त्याही विचाराकडे वेगळेपणाने पाहून तो सोडायचा प्रयत्न करा. पण साक्षीत्व समजतं तेव्हा
की आपण साक्षी आहोत, समोर कोणताही विचार नाहीये आणि साक्षीत्वाला मी सारखा साक्षी आहे अशी आठवण नाही, तो पाहतोय एवढं कराय. हा जो विचार शून्यतेचा काळ आहे, हा विचार शून्यतेचा काळ थोडा वेळ जाणवतो आणि परत विचार येतो आणि मी साक्षी आहे असा विशेष भान किंवा असं सतत स्मरण नसलेला जो मी शुद्ध जाणीव स्वरूप किंवा साक्षी, तो लगेच साक्षी होतो आणि समोरचा विचार सोडून देतो. समोर विचार शून्यता येते आणि साक्षीला देखील आपण साक्षी आहोत साक्षी आहोत किंवा समोर विचार नाहीये हा विचार असंही नाही अशी अवस्था परत येते. तो केवळ उगेच आहे, विचार आला तर साक्षी होऊन सोडतो आणि विचार नाही आला तर असतो आणि समोर विचार सोडल्यामुळं विचार शून्यता निर्माण होते असा काळ जायला लागतो. असा काळ जेव्हा अतिदीर्घ होतो तेव्हा त्याला सखोल साक्षीत्व म्हणतात. विचारच नाही आणि साक्षीला देखील मी सारखा साक्षी आहे असा विचार नाही अशी आठवण, तो केवळ पाहतो आहे, द्रष्टा आहे आणि दृश्य गगन आहे म्हणजेही काही नाही. इथपर्यंत यांचं ध्यान आहे. सद्गुरु कृपेने ध्यानामध्ये काही काही वेळेला सखोल साक्षीत्व जाणवते आहे. इथपर्यंत यांचं ध्यान आहे. समोर पाहतो आहे पण विचाररहितता आहे, शून्यता आहे आणि साक्षी उभेच आहे, तेव्हा सखोल साक्षीत्वाचं भान समस्त रिअलाइज होत, प्रतीत होत. त्यांनी असं म्हटलं की ज्या वेळेला हे जाणवायला सुरुवात होते त्यावेळेला वेळेच्या मर्यादेमुळे ध्यान विसर्जित करावे लागते. जेव्हा असं सखोल साक्षीत्व निर्माण होते तेव्हा वेळेच्या मर्यादेमध्ये मर्यादा संपल्यामुळे ध्यान विसर्जित करावं लागतं असं म्हटलं. याचा अर्थ याच्यापेक्षा जर वेळेची मर्यादा नसती तर अजून बसले असते आणि मग त्याच्या पुढे काय होतं ते निदान समजलं तरी. हे एक. आणि हे साक्षीत्व सोडायला लागतंय वेळेच्या मर्यादेमुळे, ध्यान विसर्जित करावं लागतंय त्याच्या पाठोपाठ. येत आहे की वैषम्य किंवा नको असलेली अशी भावना आहे. साक्षीत्व हे ध्याना करता आवश्यक असलं तरी साक्षीत्व हे सुखदायी नाही हे लक्षात घ्या. साक्षीत्व सुखदायी नाही. सुखदायी जर असेल तर जो साक्षी आहे त्या साक्षीला स्वतःच भान आत्मभान जेव्हा निर्माण होते तेव्हा ती सुखदायी अवस्था. साक्षीला जेव्हा स्वरूप बोध होतो तेव्हा ती सुखदायी अवस्था. साक्षीत्व ही तटस्थता आहे, ती सुखदायी अवस्था नाही. शांत जरूर आहे, ध्यान चांगलं लागतं एवढं कळत, पण खरी शांती किंवा खरं सुख किंवा खरा आनंद खूप चांगलं साक्षीत्व जमण्यामध्ये देखील नाही. खरा याचा अर्थ आत्म्यात. त्याकरता साक्षी देखील स्वतःला विसरणं गरजेचं आहे. साक्षी देखील निघून जाणं आवश्यक आहे. साक्षी ही संपणं आवश्यक आहे. साक्षी कसा संपणार? तर साक्षी वृत्ती संपते. साक्षी वृत्तीचा देखील त्याग होतो.
जसं आता एक काटा काढण्यासाठी दुसरा काटा घेतला, तो काटा काढला, पायात गेलेला, ज्या काट्यानी हा काटा काढला तो काटा माय डिअर काटा असं म्हणून काही कोणी कुडी करून खिशात ठेवत नाही की हा काटा आता सांभाळून ठेव, त्या काट्याचं काम झालं तोही फेकून गेला. तस विचार शून्यतेकरता साक्षी वृत्तीचं काम होत. विचार शून्यता लाभली की साक्षी वृत्ती ज्यांनी धारण केलेली आहे तो ही थापलेली गौरी देखील सोडून देतो, काढून टाकतो. आता साक्षी विचाराची गरज नाही, समोर विचार होता तोपर्यंत साक्षी विचाराची गरज होती. साक्षीत्व वृत्तीचे कारण, वृत्ती होत्या तोपर्यंत साक्षीत्वाचं कारण होत, वृत्ती संपल्यामुळं साक्षी राहण्याचंही कारण संपलं, म्हणून साक्षी भाव बळून पडतो. आणि मग जे उर्वरित राहतं त्याला वर्णन नाही, त्या ठिकाणी शब्द नाही, त्याला कोणी कोणी देव असं म्हणतात, त्याला कोणी कोणी ब्रह्म असं म्हणतात, त्याला कोणी कोणी शुद्ध आत्मा असं म्हणतात, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. त्याचं वर्णन आपल्या भाषेमध्ये त्याला नाश नसल्यामुळं, ते शाश्वत असल्यामुळं, ते सत असं आपण नंतर करतो, त्यावेळेला ते नाव नसतं. तिथं जडत्व नसल्यामुळं चैतन्य किंवा इंटलेक्ट किंवा जाणीव हे त्याचं स्वरूप असल्यामुळं नंतर ते लक्षात येतं, म्हणून त्याला चित्त असं म्हटलं जात. त्याला आनंद देखील नंतर म्हटलं जातं, त्यावेळेला आनंदाचा विशेष प्रत्यय नसतो, केवळ अस्तित्व असतं, केवळ शुद्ध स्थिती असते, भान असत. आणि हे आहे ध्यान, ध्येयाशी एकरूप होणं. ध्यान करतो ही भावनाही विसरून साक्षीत्व देखील बाजूला सारून ध्याता वेगळेपणाने न उरता एकच गोष्ट उरते, ध्येय म्हणून तो आधी ज्याला म्हणत होता तसं काही शिल्लक राहत. म्हणते बाबा महाराज गर्दे, त्यांनी या स्थितीचं वर्णन असं केलेलं आहे, जागृती पळाली निद्रा ही गळाली वृत्ती झाल्या बंद, आम्हा भासे ब्रह्मा सकल सुखाचा कंद. आम्हाला हे ब्रह्मानंदासारखं वाटत जागृती, तर जागृतीचं विशेष भान नाही की निद्राही नाही. मी पण जाऊन द्वैत वृत्ती ही अवघी झाली बंद, मी पण गेलो म्हणजे देहाच्या अंगाने जो मी भासत होता तो गेला, तो गेल्यामुळं द्वैत वृत्ती गेली. आम्हाला असं वाटतं की हा आम्हा भासे ब्रह्मानंद, आम्हाला ब्रह्मानंदासारखं काही आहे असं भास. या स्थितीला आपल्याला प्राप्त करायचं आहे, हे जिथं आहे सखोल साक्षीत्व त्याच्यातून ही स्थिती प्राप्त होईल. पण मी तुम्हाला अजून एक हितकूज सांगतो, ते असं की तुमच्या वेळेच्या तुम्ही जेवढं ठरवलेलं असेल त्या वेळेमध्येच हे सगळं घडतं, याच्यासाठी जास्त बसल्यानंतर जास्त मिळेल असं समजू नका. तुम्ही वजन काट्यावर 5 मिनिटं उभं राहिल्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही. तुम्ही थर्मामीटर 5 मिनिटं लावून ठेवल्यामुळे तुमचं टेम्परेचर जास्त होणार नाही. तुमची जी सांप्रत स्थिती आहे प्रकृतीची, ध्यान देखील सहन होण्याची, सहन करण्याची प्रकृतीची एक स्थिती, चित्ताची, बुद्धीची, मनाची, बाजूला जाण्याची आणि ध्यानाला आत घेण्याची जी शक्ती, तर त्या शक्तीप्रमाणे तुम्हाला समाधान मिळतं आणि तुम्ही ध्यानातून उठता. अगदीच जर 5 मिनिटं बसत असाल तर खरंच वेळ कमी पडतोय. आणि बसायला बैठक म्हणून चांगली तासाच्या पुढं हवी हेही तितकंच खरं आहे. पण कधी कधी असंही होऊ शकतं की तेव्हा तुम्हाला माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल की तुम्ही तुमच्या बैठकीच्या नेहमीच्या बैठकीच्या शेवटी जे प्राप्त करता आणि उठता ते जर तुमच्या बैठकीत बरंच अलीकडे तुम्हाला मिळालं, जे 1.5 तासांनी होतं ते 2.5 तासांनी मिळालं, तर 2.5 तासांनी तुम्हाला ध्यानातून उठण्याची प्रेरणा निर्माण होते. बस असं वाटतं. त्याच्या पुढचं ध्यान तुम्हाला झेपत नाही, सोसत नाही. त्याच्या पलीकडे लगेच पाऊल टाकायला तुम्ही तयार नसता. तुम्हाला टाकवत नाही, टाकलं जात नाही. त्याच्याकरता मग काय करायला पाहिजे? तर ती ध्यानाची स्थिती कित्येक काळ तुम्ही टिकून ठेवली आणि तिथं राहिलात की ती ध्यानाची स्थिती सहन करण्याची तुमची शक्ती वाढते आणि पुढचं ध्यान तुम्हाला प्राप्त होते. त्यामुळं दीर्घ काळ तर बसायचं आहेच. दीर्घकाळ बसण्यावर मी टीका करत नाहीये, पण दीर्घकाळ बसल्यामुळे जर काही होत असेल तर ही जी प्रत्येकाने आपली आपली स्थिती गाठलेली आहे त्या स्थितीला तो मधून अधून जाऊन पोचतो, वारंवार जाऊन पोचतो. एवढं ती ओलांडत नाही त्या बैठकीत, पण तिथं तो वारंवार जाऊन पोचतो, तेवढं समाधान प्राप्त करतो आणि खाली येतो. विचारांचं चक्र परत सुरू होतं. हेही जर अति दीर्घ बसला तर उठतो नकोच म्हणतो. आता याच्यापेक्षा जास्त या बैठकीत काही मिळणार नाहीये, आपण उठायला पाहिजे असं त्याला वाटत. म्हणून या सखोल साक्षीत्वाच्या पुढं सांगितलेला आता मी जो अनुभव आहे तो अनुभव मी जरी तुम्हाला सांगितला तरी ती तुमची केवळ माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. तिथपर्यंत तुम्ही तुम्हाला हे समजलं म्हणून जाऊ शकणार नाही. तुम्ही जाल तुमच्याच गतीने. तुम्ही जेव्हा जाणार तेव्हाच तुम्ही जाणार. तुम्ही जेव्हा तुमचं बळ एकवटणार तेव्हाच तुम्ही जाणार. तुम्ही जेव्हा त्याच्याकरता योग्य अशी शक्ती मिळवाल तेव्हाच तुम्ही जाणार. आम्ही संघाच्या शाखेत व्यायाम करायचो तर सुरुवातीला 25 जोर मारायचो, पण नंतर 250 जोर मारायचे. एक प्रकारे जर त्याच्यातून इतकी ती सहज गोष्ट होऊन जायची की 150-250 झाले तरी देखील सहजच चाललेलं आहे असं वाटायचं. पण एक वेळ अशी येतेच की तुमचे दंड आता थकलेले आहेत, तुम्ही याच्या पुढे मारू शकत नाही, आणि मग त्याच्यानंतर 50 मारून दाखवा, जमणार नाही. 25 पुढे जे होतं तेच 250 पुढे घडायचं. ध्यानातून ध्यानाच्या समाधानाची एक ऑप्टिमम लेव्हल प्रत्येकाची असते, ती त्यांनी गाठली की तो उठला समजा,
त्याला चुटपूट मात्र अशी लागते की जरा अधिक बसलो असतो तर अधिक मिळवलं असतं, पण तसं होत नाही. तो अधिक बसेल तेव्हाही तितकंच मिळवेल, त्याच्याही पेक्षा अधिक बसेल तेव्हाही तितकंच मिळवेल. असं होणार नाही की तुम्ही 12 तास बसलात म्हणून स्वरूपानंदांना जे मिळत होतं तेच तुम्हाला मिळालं, असं होऊ शकत नाही. उलट 12 तास बसल्यानंतर पुढे एखाद्या वेळेला शक्यता आहे की 2-3 दिवस तुम्हाला ध्यानच करायला नको असं वाटेल, किंवा अगदीच 10 मिनिटं बसून आता बास असं वाटेल, कारण तुमच्या तुम्हाला जेवढं पेलवत होतं त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही केलं. मी असा प्रयत्न करतोय की ध्यानाची प्रक्रिया तुम्हाला सांगणं आणि ध्यान हे नैसर्गिक रीतीने किंवा त्याच्या एका गतीने तुमच्या ठिकाणी विकसित होणं हे फायदेशीर आहे हे तुम्हाला मी सांगतो. अन्यथा ध्यानाबद्दल देखील एक रिलक्टन्स नको असं वाटणं देखील विकसित होण्याचा संभव आहे जर अति आपण बसलो तर. आणि याच्यावर विश्वास ठेवा की जेव्हा सखोल साक्षीत्व तुम्हाला जाणवतंय तर वेळेच्या मर्यादेमुळे त्याच्या पुढचं जाणवत नाहीये असं होण्याच्या ऐवजी त्याच वेळेत तुम्हाला साक्षीत्वाला देखील साक्षीच विशेष भान त्यांनी सोडून दिलं आणि साक्षीलाच आपण शुद्ध स्वरूपात जसे आहोत तसं प्रतीत झालं असं होऊ शकतं. हे होणार तुमच्या बाबत होणार, प्रत्येकाबाबत होणार असं मी तुम्हाला सांगतो. होणार ते व्हायलाच पाहिजे, सद्गुरु कृपेने ते होत, सद्गुरु कृपेने ते होईल. पण तुम्ही जोपर्यंत नुसत्या सखोल साक्षीत्वात आहात तोपर्यंत साक्षीत्वाचं कोणतंही सुख परमात्म्याच्या सुखासारखं नसतं, ते केवळ ती केवळ अलिप्तच आहे, त्यामुळे वाटणारी शांती आहे. तुमच्या सोसायटीत, तुम्ही ज्या सोसायटीत राहता त्या सोसायटीत एक तरी कुटुंब असं असतं की कोणाशी संबंध नको, ते आमचा तो प्रॉब्लेम होता तेव्हा तुम्ही नाही लक्ष दिलं, हे होतं तेव्हा तुम्ही आमच्याकडे नाही पाहिलं, आम्ही तुमची कसली कॉन्ट्रीब्युशन देणार नाही, सगळंच आम्ही थकीत ठेवू बुडवू, आम्हाला कोणाशी संबंध नको, कोणी आमच्याशी बोललं नाही तरी चालेल, आम्ही आमचे आपले बरे आहोत, अलिप्तता. तुम्ही ठरवले की रात्री दिवे बंद करायचे, यानी गेट बंद करायचं, पंप चालू करायचा, त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं नाही, आम्ही काही काम करणार नाही, असं एक तरी बिराड असण्याची शक्यता असते आणि तो एकदम अलिप्त. कित्येकांना असं वाटतं की ते फार मोठ्या आनंदात आहेत. साक्षीत्वात काही आनंद नाही, साक्षीत्वात काही शांती नाही. अशी मंडळी पडदा बाजूला सारून बघतात कोणी पंप चालू करायला येतोय का, पाणी तर संपलंय आणि आपण तर जायचं नाहीये, कुचंबणा तर होतीये, पण घरातून डोकून डोकून पाहत असतात, अस्वस्थ असतात, बायकोला सांगत असतो की अजून कोणी कसं काही करत नाही. ऑफिसमध्ये देखील अशी मंडळी असतात, पण ती समाधानी असतात का तर समाधानी नसतात, असे 2 पेपरच खेळवत बसलेले असतात, काम हलवतच नाही. पण समाधानी असतात का तर समाधानी नसतात. मी एकदम फारच व्यावहारिक उदाहरणं देतोय असमाधानाची, ती या ध्यानाच्या साक्षीत्वात देखील संपूर्ण समाधान नाही हे सांगण्यापुरती मी देतोय. असे असे कोणी तुम्ही ध्यानाला बसणारे साक्षी आहात असं मला म्हणायचं नाहीये, पण समाधान तेव्हा होतं जेव्हा एकरूपता होते. साक्षीत्वाची ही वृत्ती जाते तेव्हा समाधान होतं आणि ते तुम्ही गाठणारच आहात असं मला तुम्हाला सांगायचं. ते तुम्ही मिळवणार, ते तुम्हाला मिळवायचंय आणि ते मिळवण्यासाठी काही नाही करायला लागत, ते आपोआप होतं. तुम्ही विचारांचा साक्षी राहणं फक्त महत्वाचं, पुढचं गुरुकृपेनी होईल त्या ठिकाणी साक्षी विचार सुटतो, सुटायलाच लागतो. कारण आतूनच ते स्फुरत की आता काहीच नसेल तर साक्षी कशाचा, विचारच नाही तर साक्षी कशाचा, असं म्हणून साक्षीत्व संपत. आणि अचानक लक्षात येतं की जो साक्षी म्हणून वेगळेपणाने बसलेला होता त्याच्यावरच सगळं ध्यान केंद्रित होतं आणि तोच एक जाणीव रूपाने शिल्लक राहतो. असं असं झाल्यानंतर ध्यानातलं समाधान प्राप्त होत. या समाधानाची आठवण ठेवून या समाधानामध्ये राहून आपल्या देह मन बुद्धीचा साक्षी व्हायचा आहे, देह मन बुद्धीच्या कर्मांचा साक्षी व्हायचा आहे. तो जो साक्षी होता तो साक्षी जो सखोल साक्षी होता त्यांनी आपलं स्वरूप जोपर्यंत ओळखलेलं नाही तोपर्यंत ध्यानातलंही पूर्ण समाधान अजून त्यांनी घेतलेलं नाहीये, त्या पातळीवरच मात्र समाधान त्यांनी घेतलं. असं असल्यामुळं कितपत साक्षीत्व व्यवहारात कदाचित टिकून राहील किंवा राहणार अशी परिस्थिती होणार. क्षण मात्र मिळत असलेलं साक्षीत्व व्यवहारात उतरताच मावळून जात आणि मग सर्व कर्मांचे कर्तृत्व फळ यामध्ये खूप गुंतून पडायला होत. जोपर्यंत असं मी सांगतो तितक्या पूर्णतेला ध्यान जात नाही तोपर्यंत देखील करण्यासारखं पुष्कळ आहे. ते म्हणजे चिंतनाने, निश्चयाने, संकल्पाने. कर्म करणारा केवळ देह मन बुद्धी आहे असं ठरवणं. यस्य सर्वे समारंभ हा काम संकल्प वर्जिता हा, ज्याचे सर्व समारंभ म्हणजे सगळी कर्म काम आणि संकल्प यांनी विवर्जित असतात, त्याचा अभ्यास करता येणे अभ्यास प्रतिती नव्हे अभ्यास. पण या अभ्यासाचा मात्र उद्याच्या ध्यानाला फायदा होणार. तुम्हाला नाही जमला तरी चालेल, संपूर्ण नाही जमला तरी चालेल, लक्षात ठेवलं तरी देखील तुम्ही अलिप्त राहता. तुम्ही केवळ लक्षात ठेवायचं आहे की मी आत्मरूप आहे, मी देह मन बुद्धी नाहीये. तोंडाने तर म्हणायचं आहे, मनामध्ये तर म्हणायचं आहे, समजतंय की नाहीये बरोबर आपण गुंतून जातोय तरी म्हणायचं आहे, तरी लक्षात ठेवायचं आहे. स्वरूपानंद म्हणालेले होते मी तरी काय केलं, लाख वेळेला घुकलं तोच मी आहे, तोच मी आहे. तसं घोकायचं आहे, याच्यातही फार समाधान नाहीये या घोकंपट्टीत. जसं साक्षीत्वात पूर्ण समाधान नाही तसं याही ठरवण्यामध्ये पूर्ण समाधान नाही, मात्र प्रगती आहे हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. कामाकडे पाठ फिरवायची नाहीये. तर जो काम करणारा देह आहे, मन आहे आणि बुद्धी आहे, त्याच्याही आत एक निष्क्रिय बसलेला आहे, तो कधीच काम करत नाही, तो कधीच कर्म प्रेरक नाही, कर्माचं कोणतंही फळ त्या बिचाऱ्याला मिळतच नाही, तो वेगळाच आहे त्याच्यापेक्षा. ते मिळतं जास्तीत जास्त मनाला, बुद्धीला, देहाला. एवढा त्याच्या अधिष्ठानावर सगळी कर्म चाललेली असताना फळ त्याच्यापर्यंत पोचतच नाही, कधीच पोचत नाही. फळ मधल्यामध्ये जसं एजंट एखादी गोष्ट हडप करतो की नाही, तसं फळ मधल्यामध्ये हीच मंडळी हडप करतात, पण त्याला त्याची अपेक्षाच नाही कारण तो आपला आपणच तृप्त आहे, अशी भावना ठेवण्याचा अभ्यास करायचा. जी अंतिम गोष्ट आहे ती अंतिम गोष्टच आहे अशी भावना करण्याचा अभ्यासच करायचा, अशी भावना ठेवण्याचा अभ्यासच करायचा, हाच उपाय. कारण कामाकडे पाठ फिरवली तरी देखील आपला जो कर्माचा प्रेरक नाहीये त्याला काहीच फरक पडत नाही, आत्मा. आणि कर्म केली तरी कर्माचा तो प्रेरक केवळ म्हणजे त्याच्यामुळे कर्म घडतात त्याला फरकच पडत नाही, तो करतच नाहीये. खरंतर तो अबोधानी समजतो की मी करतो, तेवढा भाव काढून टाकायचा, तेवढं चिंतन करायचं, तोंडी करायचं, मनानी करायचं, अनुभव नसला तरी करायचं, कारण ती वस्तुस्थितीच आहे. मला अनुभव नसला तरी देखील वस्तुस्थितीत फरक पडत नाही. मी जरी चूक ठरवलं तरी वस्तुस्थितीत फरक पडत नाही, कारण माझ्या चुकेमुळं अंतिम सत्य काही चूक होऊ शकत नाही. तो खरंच कर्माचा कर्मापासून अत्यंत वेगळा आहे. कर्म देह मन बुद्धीचीच आहे, आणि जे कर्माचे परिणाम आहेत त्या कर्माच्या परिणामाचं चिंतन करणारं मनच वारंवार झटकून टाकावं. निदान अभ्यास तरी करा, तरी ते होतील, परिणाम होणार. आपली रविवारी जी प्रवचन चालली आहेत की कसंही तुम्ही अगदी अर्पण बुद्धीने केलं आणि अर्पण केलं तरी शुभाशुभ फळ मिळणार. पण शुभ आणि अशुभ याचा आरोप स्वतःवर तो ओढवून घेणार नाही. तो शुभाशुभापासून आपण वेगळा, शुभाशुभाचा मला स्पर्शही होत नाही असा सम शुभ आणि अशुभ पाहणारा असं सतत राहणं आवश्यक आहे. आपण तेवढंच करू शकतो. दुःख कोसळणार, नवरा आजारी पडणार, बायको आजारी पडणार, मुलं आजारी पडणार, मुलांना यश मिळणार, मुलांना अपयश मिळणार, आपल्याला धंद्यामध्ये कधी कधी नुकसान होणार, त्यावेळेला देहाला मनाला बुद्धीला वाईट वाटणार. सम तुम्हाला राहायचं. जो आत आहे तो, जो खरा निष्क्रिय आहे तो. अशा प्रकारे आपण आपली बुजावणी जर घालत गेलं तर ध्यानाच्या वेळेला संपूर्ण चेतना त्याच्यामध्ये अडकलेली नसल्यामुळं ध्यानाच्या वेळेला अलिप्तता अजून सोपी जाते. नाहीतर आपण संपूर्ण अडकतो. संपूर्ण तितके जर अडकलो नाही तर सोपं जाईल. आणि दुसऱ्या दिवसाच्या ध्यानावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. आणि काम करताना एक प्रकारचं निराश, निरुत्साह अनेकदा जाणवत राहतो. याचं एक कारण असंही असू शकतात की तुम्ही अंतर्मुख व्यक्ती असाल. काही व्यक्ती अंतर्मुखच असतात, काही बहिर्मुखच असतात. बहिर्मुख व्यक्ती ज्या असतात त्यांना ध्यान करताना निरुत्साह आणि नैराश्य येतो. मी काय म्हणतो ते ऐका. बहिर्मुख व्यक्तींना ध्यान करताना निरुत्साह आणि नैराश्य येतो. त्यांना एकांतात निरुत्साह आणि नैराश्य ग्रस्त. अवतीभोवती लोक नसतील तर त्यांचा सगळा उत्साह मावळून जातो. लोकांमध्ये जावं, खेळावं, फिरावं, गावं, पत्ते खेळावे, भेंड्या लावाव्या, काम करताना देखील करावं, मग फळा करता करावं, मग ते अजून प्रयत्न करावे, अजून प्रयत्न करावे. बहिर्मुखी व्यक्तीच असा उत्साह खूप असतो, पण ध्यानात मात्र अतिशय अनुत्साह. ध्यानाच्या बाबत त्याला निरुत्साह असतो. अंतर्मुखी व्यक्तीला कामाच्या बाबत बऱ्याचदा निरुत्साह वाटत. त्याला असं वाटत की हे लवकरात लवकर मिळवावं, आणि हे लवकरात लवकर मिळवावं याच्यापेक्षा आणि काय आहे? काही नाही. नको कामाची कटकट नको. पण तुमची अंतर्मुखता म्हणजे आत्म्यामध्ये राहणं आणि तुमची बहिर्मुखता म्हणजे व्यवहारात राहणं हे तुमचे दोन पाय आहेत असं समजा. एका पायाने तुम्ही चालू शकत नाही. एका पायाने चालणारा माणूस पाहिलेला नाहीये. जेव्हा तुम्ही अंतर्मुखतेचा पाय ठेवता तेव्हा बहिर्मुखतेचा पाय समोर टाकावाच लागतो, तरच पुढचा अंतर्मुखतेचा पाय तुम्हाला उचलायला लागेल. आणि उलटही सांगतो, जो बहिर्मुखतेचा पाय टाकतो त्याला शांतीची गरज असते, त्याला अंतर्मुखतेचा पाऊल टाकायलाच लागतं, आणि त्या पावलावर पुढचं बहिर्मुखतेचं पाऊल टाकणं त्याने आवश्यक असतं.
असं असल्याने ही स्वतःला समजवण्याची गोष्ट आहे केवळ नैराश्य आणि निरुत्साहाबाबत जर सांगायचं झालं तर, कारण असा कोणी मनुष्य नाही पाहिला किंवा असू नाही शकत की केवळ ध्यान ध्यान आणि ध्यान आणि ध्यान आणि साधना आणि साधना आणि साधना असं सारखं करत बसणार. अजून होत नाहीये, अजून होत नाहीये, साधना वाढवा साधना वाढवा असंही नसतं. साधना ही करायची, जे काही कमावलंय तर ते तसंच राखून व्यवहारही करायचं. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कायचा असं म्हणतात. आणि प्रत्येक गोष्टी सोडण्याची देखील एक वेळ आहे, त्या त्या वेळेला त्या सोडाव्यात, त्या सुटतात सुटाव्यात. पण वेळेआधी सोडण्याचं काही कारण नाही, कारण सोडण्याने विशेष लाभ नाही आणि न सोडण्याने फार मोठं आपलं नुकसान होतंय असं समजू नका. ही आंतरिक प्रगती आहे आणि सावकाशच होणं, हळूहळूच होणं. खूप चांगला प्रश्न आहे. नाहीतर मागच्या वेळेला तो जो प्रश्न घेतला होता समाधीचे महत्व आणि समाधीचे प्रकार किती, प्रत्येक प्रकारच्या समाधीत काही ना काही परिणाम होत असणार, कोणकोणते परिणाम होतात, मागच्या त्या सत्संगाच्या वेळेला मी हे ओढोत्तर बाजूला ठेवलं होतं, तर ते आज घेणार होतो. पण हा खूप चांगला प्रश्न, कारण हा समाधीवरचा प्रश्न हा फारच अगदी कोणाचा असेल कोण जाणे, काल्पनिकच विचारलेला. कारण जो समाधीत रमला तो प्रश्न कशाला विचारे, त्यामुळे तो खूपच अलीकडून विचारलेला प्रश्न. पण हा म्हणजे हा आपला रोजच्या उपयोगाचा प्रश्न आहे, म्हणून हा प्रश्न घेतला. खूप चांगला प्रश्न. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.